आमी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. नीट यूजी 2024 परिक्षा परतून घेवच्या नात असो निर्णय सर्वोच्च न्यायालयान दिला. राष्ट्रीय जल जीवन मिशनान देशभरांतल्या 15 कोटी गांवगिऱ्या घरांक नळाच्या उदकाची जोडणी दिवन इतिहास घडयला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत गुजरात, कोंकण आणि गोय आणि महाराष्ट्रात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ब्रिटनाचे विदेश वेव्हार सचिव डेव्हिड लेमी आयज दिल्लीन पावतले. आता पुराय खबरो. नीटाचेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी येवकार दिवन हे सत्याचे जैत अशें म्हणला. नीटाचेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचेर ते खबराकाराकडे उलयताले. नरेंद्र मोदी सरकार पारदर्शक आणि शून्य त्रुटी परीक्षा प्रणाली खातीर कटिबद्ध असा असे त्यांनी सांगले. एनटीए शून्य त्रुटीची संघटना करपाक सरकार कटिबद्ध असा असे त्यांनी सांगले. नीट घोटाळ्यान वाटेकार आशिल्ल्यांक सोडचे नात हांचेर ताणी भर दिलो. एनटीएची पुराय सुदारणा करपा खातीर उच्च पावण्यावेली समिती तयार केल्या आनी समितीन तज्ञांचे मत एकठांय करून वेगवेगळ्या मॉडेलांचो अभ्यास केला अशें ताणी सांगलें. सर्वोच्च न्यायालयान नीट यूजी परिक्षा 2024 रद्द करून परतून परिक्षा घेवपाक न्हयकार दिला. देशभरातल्या सरकारी आनी खासगी वैजकी महाविद्यालयान पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाखातीर आयजपासून समुपदेशन प्रक्रिया सुरू करपाचो मार्ग मेकळो झाला. भारताचे सर न्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांच्या फुडारपणाखाला 3 न्यायाधीशांच्या खंडपीठान हो निर्णय दिलो. उपलब्ध पुराव्यावरवी प्रश्नपत्रिका पद्दतशीरपणान लीक जाल्या अशें स्पष्ट जालां आनी 5 मेक जाल्ल्या परिक्षेच्या वैधतेचेर ताचो कसलोच विपरीत परिणाम जायना अशें खंडपीठान सांगलें. राष्ट्रीय जल जीवन मिशनान देशभरांतल्या 15 कोटी गांवगिऱ्या घरांक नळाच्या उदकाची जोडणी दिवन इतिहासीक मार्गदर्शक तत्वां साध्य केल्यात. मिशनान अपूर्व गती आनी प्रमाणांत वाडपी ग्रामीण नळ जोडणी व्याप्ती 2019 वर्सा 3 कोटी आशिल्ल्याचे ते 5 वर्सांच्या थोड्याच काळांत 15 कोटी मेरेन दाखयला. 2024 वर्सा मेरेन दरेका गांवगिऱ्या घराक नळाच्या उदकाची पुरवण करपाचो हेतू आशिल्लो. हे मिशन 2019 वर्सा जाहीर केल्ले. आयज मेरेन 8 राज्यांनी आनी 3 केंद्रीय प्रदेशांनी 100% व्याप्ती मेळयला अशें सोशल मिडिया पोस्टावरवी जलशक्ती मंत्री CR पाटील हांणी म्हणला. हातून गोंय, तेलंगणा, हरियाणा, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुड्डुचेरी, दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव, अंडमान आणि निकोबार जुवे हांचो आस्पाव जाता. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत गुजरात, कोंकण आणि गोय आणि महाराष्ट्रात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. वायव्य भारतान गडगड आणि वीज पडपावांगडा हलको ते मध्यम पाऊस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि अस्तंत उत्तर प्रदेशांत फुडल्या 5 दिसांनी पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 दिसांत पंजाब आणि हरियाणा, चंदीगड, दिल्ली चढ आर्द्रताय आशिल्ल्या सामान्य तापमाना परस चढ तापमान आसपाचो कळयला. ब्रिटनाचे विदेश वेव्हार सचिव डेव्हिड लेमी आयज दिल्लीत पावपाचे आसात. ते मुखेलपणान व्यापक रणनीती भागीदारी आणि भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार घटमूट करपाविषयी उलोवणी करतले. ब्रिटीश प्रधानमंत्री केर स्टारमर हांच्या फुडारपणाखाला मजूर पक्षाचे सरकार तयार झाले उपरांत ही भेट पयलीच उच्च दर्जाचे शिष्टमंडळ थारता. सचिव लेमी आयज सांजेवेळा विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे वांगडा बसका घेतले. तशेंच ते वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हांचे कडेन चर्चा करतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल संसदेत मोदी सरकाराच्या 3र्या कार्यकाळांचो पहिलो अर्थसंकल्प सादर केलो. तातूंत रोजगार निर्मिती, कुशळताय, उदरगत, सूक्ष्म, ल्हान मध्यम उद्देग आणि मध्यम वर्ग हांचे कडेन खाशेले लक्ष दिला. बायलांच्या उदरगतीक चालना दिवपा खातीर अर्थसंकल्पांत बायलां आणि चलयां खातीर 3 लाख कोटी रुपयाचे योजनेक मान्यता दिल्या. 2 लाख कोटी रुपया खर्च करून 5 वर्सांच्या काळांत 4 कोटी परस चड तरणाट्यांक रोजगार आणि कुशळताय संधी वाढोवपा खातीर 5 येवजण्यो आणि हेर उपक्रमाचे प्रधानमंत्री पॅकेज अर्थसंकल्पांत जाहीर केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्रीय अर्थसंकल्प हो 2024-25 विकसीत भारता खातीर आसा जाका लागून समावेशी वाड सुनिश्चित जाता अशें सांगलां. समाजाच्या दरेका वर्गाक फायदो जातलो अशें तांणी व्हिडिओ संदेशान म्हणले. अर्थसंकल्पातल्या नवी संद, नवी उर्जा, नवे रोजगार आनी स्वरोजगाराची संद मेळ्या अशें तांणी सांगले. अंदूच्या अर्थसंकल्पान आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र तयार करपा खातीर जायत्यो तजवीज आसात असो उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलो. संरक्षण मंत्रालयाक 6,21,000 कोटी रुपया परस चड वाटप दिल्ल्या खातीर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी अर्थमंत्र्यांचे उपकार मानले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी रेल्वे खातीर 2024-25 वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पान दिल्ले वाटप इतिहासीक आसा अशें म्हणले. रेल्वे खातीर अर्थसंकल्पान आता मेरेनचे सगळ्यांत चड 2,62,200 कोटी रुपयाचे वाटप जाला अशें तांणी सांगले. ह्या अर्थसंकल्पान तरणाटे, बायलो आनी शेतकार सयत जायत्या क्षेत्रांचेर भर दिला अशें फिक्कीचे अध्यक्ष अनीश शाह हांणी म्हणला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सादर केल्ल्या केंद्रीय अर्थसंकल्पान खेळा मंत्रालयाच्या वाटपान सरकाराचो मुखेल खेळा उपक्रम खेलो इंडिया हो एक मुखेल लावार्थी म्हणून उदेला. तळागळांतल्या खेळांक पोसवण दिवपाचो हेतू आशिल्ल्यान ह्या कार्यावळीतल्यान एकंदर खेळा अर्थसंकल्पातल्यान 3,442 कोटी रुपया परस चड 900 कोटी रुपया मेळ्ळे. फाटल्या वर्सा सुदारीत 880 कोटी रुपयांच्या वाटपापरस 20 कोटी रुपयांची वाड जाल्या. भारतभर तळागळांतल्या खेळांचो प्रसार करपाक म्हत्वाचो वांटो आशिल्लो खेलो इंडिया देशभरांतल्या तरणाट्या प्रतिभेक पोसवण दिवप आनी खेळां मुळावी बांदावळ वाडोवपाचो हेतू आशिल्ल्यान सरकाराक प्राधान्य दिवपाचे काम चालू आसा. 2018 वर्सा सुरू जाल्ल्या खेलो इंडिया युवा खेळा उपरांत सरकारान आनीक कार्यावळी जोडपाचे काम चालूच दवरलां. खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सिलन्स स्थापना केल्या तांचो हेतू क्षमता आशिल्ल्या खेळगड्यांक सुविधा दिवपाचो आसा. सध्या भारताच्या ओलंपिक पंगडान खेलो इंडिया जायते खेळगडे आसात. बायलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट सर्तीन भारतान काल श्रीलंकेतल्या डंबुलान चालल्या निमण्या गट फेरयेतल्या खेळात नेपाळ पंगडान 82 धावण्यांनी हारून उपांत्य फेरयेतले आपले स्थान निश्चित केला. पहिली फलंदाजी करतना भारतान निर्धारित 20 षटकांत 178 धावण्यो केल्या. सलामवीर शेफाली वर्मान 81 धावण्यांचे योगदान दिले. नेपाळ पंगडा मुखार 179 धावण्यांचे मोख भारतान दवरिल्ले. पूण नेपाळ पंगडाक 20 षटकांत फकत 9-96 धावण्याचोच करप शक्य झाले. भारताची दिप्ती शर्मान 3 तर राधा यादव आणि अरुंधती रेड्डी हांणी दरेकी 2 गडे बाद केले. शेफाली वर्मा सामनावीर घोषित केले. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. नीट यूजी 2024 परीक्षा परतून घेवचे नात असो निर्णय सर्वोच्च न्यायालयान दिला. राष्ट्रीय जल जीवन मिशनान देशभरांतल्या 15 कोटी गांवगिऱ्या घरांक नळाच्या उदकाची जोडणी दिवन इतिहास घडयला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत गुजरात, कोंकण आनी गोंय आनी महाराष्ट्रान घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ब्रिटनाचे विदेश वेव्हार सचीव डेव्हिड लॅमी आयज दिल्लीत पावतले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.